आकाशवाणी पुणे, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोडीनं अग्रेसर राहण्याचं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. गेमिंग क्षेत्रातल्या अग्रणींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद. दृष्टीबाधित व्यक्तींना स्पर्शानं समजण्याजोग्या नकाशांच्या पुस्तकाचं राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थ्यांनी आपलं निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी परिश्रम हे एक शस्त्र घेऊन पुढे गेलं पाहिजे आणि 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी सर्व क्षेत्रांच्या प्रगतीबरोबर विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोडीनं अग्रेसर राहण्याचा संकल्प केला पाहिजे असं आवाहन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल पुण्यात केलं. पिंपरी इथल्या डॉक्टर डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या 15व्या पदवी प्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस सोमनाथ यांना त्यांच्या अवकाश संशोधन क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी आणि सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष एस बी मुजुमदार यांना शैक्षणिक क्षेत्रातल्या उत्कृष्ट योगदानासाठी मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. भारतातल्या गेमिंग क्षेत्रात अग्रणी असलेल्या 7 जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संवाद साधला आणि गेमिंग क्षेत्रातल्या नव्या बदलांबाबत चर्चा केली. गेमिंग आणि ई स्पोर्ट्स क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार नक्की सहाय्य करेल असं आश्वासन मोदी यांनी यावेळी दिलं. त्याचबरोबर गेमिंगच्या माध्यमातून पौराणिक कथा आणि हवामान बदलासंदर्भात जनजागृती करण्याचं आवाहनही मोदी यांनी गेमर्सना केलं. गेमिंग आणि जुगार यामधल्या फरकासंदर्भातही मोदी यांनी चर्चा केली. नवी मुंबई इथल्या नमन माथुर या गेमरचा या बैठकीत समावेश होता. हिंदू समाजाची शक्ती संपवण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसला त्यांची जागा दाखवून द्या असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथं काल जाहीर सभेत केलं. चंद्रपूर आर्णी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. प्रसारमाध्यमं आणि पंतप्रधान बेरोजगारी आणि महागाई या विषयावर बोलत नाहीत असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ साकोली इथं आयोजित सभेत केला. काँग्रेस पक्षानं आपला जाहीरनामा खूप विचार करून आणि देशभरातल्या लाखो लोकांना भेटून तयार केला आहे, त्यामुळे हा जाहीरनामा खऱ्या अर्थाने जन की बात आहे असंही राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले. वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ काल वाशिम इथं चित्रपट अभिनेते गोविंदा यांच्या भव्य पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. अकोला लोकसभा मतदारसंघात कालपासून गृह मतदानाला प्रारंभ झाला. रिसोड तालुक्यातल्या करडा या गावातून याची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम बहिणाबाई देशमुख या आजीबाईंनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात 726 दिव्यांग मतदार आणि 85 वर्षांपुढचे 1632 मतदार अशा 2358 मतदारांना गृह मतदानाची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेमुळे दिव्यांग तसंच ज्येष्ठ मतदारांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांच्या सज्जतेचा सविस्तर आढावा घेतला. येत्या निवडणुकीत किमान 75% मतदानाचं उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं मतदारापर्यंत वोटर स्लिप पोहोचवण्याचं काम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून करावं असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी बैठकीत दिले. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केलं. येडगे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्ह्यातल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. 13 मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीसाठी पिंपरी विधानसभा कार्यालयांतर्गत नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काल प्रशिक्षण देण्यात आलं. लातूर लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक संजीव बॅनर्जी यांनी लातूर लोकसभा निवडणूक खर्चाविषयक विविध समिती पथकांचा आढावा घेतला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी काल केलं. दृष्टीबाधित व्यक्तींना स्पर्शाने समजण्याजोग्या इन्क्लुझिव्ह अॅटलास इंडिया 2024 या नकाशांच्या पुस्तकाचं काल मुंबईतल्या राजभवनात प्रकाशन करताना ते बोलत होते. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेनं ब्रेल तसंच सामान्य लिपीतून हा नकाशा तयार केला आहे. दिव्यांगांना शिकवण्यात येणारी अनेक कौशल्य कालबाह्य होण्याची शक्यता आहे आणि त्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीनं कृत्रिम प्रज्ञा कौशल्यांच्या बाबतीत अवगत करणं आवश्यक आहे असं मतही राज्यपालांनी व्यक्त केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं दादर स्थित चैत्यभूमी इथलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक, राजगृह इथलं निवासस्थान तसंच परिसरात नागरी सेवा सुविधांसह विविध तयारी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत चैत्यभूमी इथं डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. धाराशिव इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाअंतर्गत शासकीय परिचारिका महाविद्यालयाच्या 200 विद्यार्थ्यांनी काल सलग 12 तास अभ्यास करून तसंच बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातले विविध प्रसंग रांगोळीच्या माध्यमातून साकारत बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. तर हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालय कवडा इथल्या विद्यार्थ्यांनी भव्य रांगोळीच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करत मतदान जनजागृतीही केली. नांदेड जिल्हा पोलीस दल आणि राम मनोहर लोहिया प्रतिष्ठान विकास मंडळ यांच्या वतीने जिल्ह्यात ही जयंती कशी साजरी करावी याबाबत कला पथकाच्या माध्यमातून जनजागृती अभियान काल राबवण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यातल्या गेवराई शहरात आयोजित करण्यात आलेल्या भीमज्योती महोत्सवात र भ अट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर 20,000 वह्यांच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीनं आदरांजली अर्पण करण्यात आली. मुंबई जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक प्रतिज्ञा, स्वाक्षरी मोहीम, मिरवणुका काढणं अशा विविध माध्यमातून मतदारांचं प्रबोधन करण्यात येत आहे. या अंतर्गत काल वर्सोवा इथं झालेल्या कार्यक्रमात लोकशाहीनं आम्हालाही भारताचे नागरिक म्हणून सन्मान दिला आहे, मतदानाचा अधिकार दिला आहे, हा अधिकार आम्ही बजावणार आणि लोकशाहीत आमचं महत्व सिद्ध करणार अशी शपथ तृतीयपंथीय मतदारांनी घेतली. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, जिल्हा निवडणूक कार्यालय आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं 2 दिवसीय युवा परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी 100% मतदान करण्याची शपथ घेतली. जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात नुकताच आलेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं झालेल्या शेतीच्या नुकसानीची काल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी केली. या पावसाचा फटका बाजरी, मका, केळी आणि इतर पिकांना बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जालना जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे 874 शेतकऱ्यांच्या सुमारे 404 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. सांगली जिल्ह्यात जत आणि कवठे महाकाळ तालुक्यातल्या काही भागात विजा तसंच वादळी वाऱ्यासह काल पाऊस पडला. जत तालुक्यात गारपीट पाहायला मिळाली. हवामान. मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोडीनं अग्रेसर राहण्याचं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. गेमिंग क्षेत्रातल्या अग्रणींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद. दृष्टीबाधित व्यक्तींना स्पर्शानं समजण्याजोग्या नकाशांच्या पुस्तकाचं राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.